आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपुरात हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ। 35,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। ओबीसी समाजासाठी सर्वाधिक काम महायुती सरकारनं केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन। देशभरातून शोक व्यक्त। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला देदीप्यमान इतिहास लाभल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार। आणि विदर्भात थंडीची लाट, उद्या गोंदिया जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी। आता सविस्तर बातम्या। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली। कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ईव्हीएम विरोधात निदर्शनं केली।
जिस प्रकार इस महाराष्ट्र में सरकार आई, जिस प्रकार जनमत लोकसभा इलेक्शन में था, उससे थोड़ा बहुत कम ज्यादा जनमत हो सकता है कि, लेकिन जिस प्रकार भारतीय जनता पार्टी और उनके जो सहकारी पार्टीज है उनका जिस प्रकार जनमत आया है वो ईवीएम के वजह से आया, ऐसा हमारी भावना है। इस प्रकार ये सरकार जो आया है ये सरकार ईवीएम सरकार है, जनमत का ये सरकार नहीं है। और इसलिए आने वाले समय में इलेक्शन बैलेट पे हो इस प्रकार की लड़ाई हम लड़ने वाले हैं। और इस लड़ाई में आज हमने विधिमंडळ का जो अधिवेशन आज महाराष्ट्र का होने जा रहा है उसमें आज हमने आंदोलन किया।
विधानसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून दिला। त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही सभागृहात 35,788 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। पुरवणी मागण्यांमध्ये 3,050 कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,500 कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी रुपये, सहकारी साखर कारखान्यांना कर्जाकरता सुमारे 1,200 कोटी रुपये यासारखे खर्च प्रस्तावित आहेत। सर्वाधिक सुमारे 7,500 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले जाणार आहेत। विधानसभेच्या कामकाजाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
विधानसभेमध्ये आज महाराष्ट्राचे माजी राज्यपाल दिवंगत एस एम कृष्णा आणि दिवंगत सदस्य दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी बीड आणि परभणी इथल्या घटनांबाबत मुद्दा उपस्थित केला, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल असं सांगितलं। दरम्यान बीड आणि परभणी इथल्या घडलेल्या दोन्ही घटना गंभीर असून त्याबाबत सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून विरोधी पक्षानं राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्या अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। आज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या पटलावर 8 विधेयकं मांडली। दरम्यान शोकप्रस्तावानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। आकाशवाणीच्या वृत्त विभागातून मी हेमांगी कुळकर्णी।
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधान परिषद कामकाजास सुरुवात झाली। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीड आणि परभणी हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला। सरकारनं याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। त्यावर यासंदर्भात चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव सादर केला। आदरांजली अर्पण केल्यावर सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं। काँग्रेसला ओबीसीबाबत बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही। महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्गासाठी सर्वात जास्त काम महायुती सरकारनं केलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते आज नागपूर विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते।
महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं। महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकरता 48 GR हे आमच्या सरकारने काढले। मी आणि शिंदे साहेब असताना महाज्योतीची स्थापना असेल, 52 हॉस्टेल असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, पीएचडीची व्यवस्था असेल, वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल, रोजगाराची व्यवस्था असेल, सगळ्या बाबतीतली कामं ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत। आणि आजही आपण पाहू शकतो मोदी साहेबांचं मंत्रिमंडळ असेल किंवा आमचं मंत्रिमंडळ असेल, सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतात।
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा राज्यमंत्री मंडळात समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे आज नाशिकमध्ये आंदोलनं करण्यात आली। भुजबळ हे 7व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत। ज्येष्ठत्वामुळे त्यांचं मंत्रीपद अटळ मानलं जात होतं, मात्र त्यांना काल शपथविधीच्या वेळी मंत्रीपद नसल्याचं स्पष्ट झाल्यानं कार्यकर्ते नाराज झाले आहेत। दरम्यान भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही। याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता पक्ष आणि सरकार हे दोन्ही महत्वाचे असून काहींना पक्षाचे जबाबदारी देण्यासाठी मंत्रिमंडळात सामावून घेतलं जात नाही असं ते म्हणाले। काँग्रेसनं राज्यघटनेत ज्या सुधारणा केल्या त्या लोकशाहीला बळकट करण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबाला मदत म्हणून आणि सत्ता वाचवण्यासाठी केल्या असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केला. राज्यसभेत आज प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहराचं कामकाज बाजूला ठेवून राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा सुरू आहे. या चर्चेची सुरुवात सीतारामन यांनी केली. घटना समितीच्या सदस्यांप्रती आदर व्यक्त करत त्यातल्या 15 महिला सदस्यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. भारताची राज्यघटना किती मजबूत आहे याचा अनुभव देशानं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार राज्यघटनेला कमकुवत करत असल्याचं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चेदरम्यान मांडलं. दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात सरकार अपयशी झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. त्यात भाजपाच्या 3, तेलगू देसम पार्टीच्या 2 तर तृणमूल काँग्रेसच्या 1 सदस्याचा समावेश आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. हृदयविकाराशी संबंधित त्रासामुळे त्यांना सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. 9 मार्च 1951 रोजी मुंबईत जन्मलेले झाकीर हुसेन त्यांनी त्यांचे वडील उस्ताद अल्ला रखा यांच्याकडून तबलावादनाचे धडे घेतले आणि वयाच्या 12 वर्षापासून आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत तबलावादनाला नवी ओळख मिळवून दिली. झाकीर हुसेन यांना 1988 साली भारत सरकारनं पद्मश्री सन्मान प्रदान केला. हा सन्मान मिळालेले ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले. त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मविभूषण सन्मानानं त्यांचा गौरव करण्यात आला. संगीत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाच्या ग्रॅमी पुरस्कारांवर त्यांनी 5 वेळा नाव कोरलं. त्यापैकी 3 पुरस्कार त्यांना याच वर्षी मिळाले होते. दरम्यान प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनानं तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्यानं सबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. उस्ताद झाकीर हुसेन हे भारतीय शास्त्रीय संगीत विश्वात क्रांती घडवणारा खरा प्रतिभावंत म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या प्रतिभेने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध तर केलंच पण तबल्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धीही मिळवून दिली अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादनशैली आणि अंगभूत प्रतिभा यामुळे उस्ताद झाकीर हुसेन यांनी आपल्या तबलावादनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दैदिप्यमान इतिहास लाभला असून या विद्यापीठानं भारताचे माजी राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतउल्ला, माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री श्रीकांत जिचकार यासारखे विद्यार्थी दिले आहेत. या विद्यापीठानं आपल्या शतकपूर्ती वर्षानिमित्त इंडियन सायन्स काँग्रेस, इंडियन फार्मसी काँग्रेस सारखे कार्यक्रम यशस्वीरित्या राबवले असं प्रतिपादन राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या 112 दीक्षांत समारंभाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून बोलताना केलं. या दीक्षांत समारंभामध्ये 1,03,303 विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रदान करण्यात आल्या. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रसूचना कार्यालय नागपूरच्या वतीनं निमंत्रित पत्रकारांसाठी उद्या 1 दिवसीय प्रसारमाध्यम कार्यशाळा वार्तालापचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेचं उद्घाटन सकाळी 10:30 चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सत्रानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक जितेंद्र रामगावकर हे मुख्य भाषण करतील. केंद्र सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांबाबतच्या माहितीच्या प्रसाराचं कार्य करणारे पत्रसूचना कार्यालय हे थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि प्रसारमाध्यमं यांच्यातील मुख्य दुवा आहे. संवर्धन आणि विकास या संदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील प्रयत्न या संकल्पनेशी निगडीत हा वार्तालाप असणार आहे. हवामान. उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात सध्या थंडीची लाट आली असून विदर्भाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या काही दिवसापासून अकोल्याचा पारा झपाट्यानं खाली आला असून विदर्भात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं 7.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्यापाठोपाठ नागपूर इथं आज 8.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गडचिरोली आणि अकोला इथं 9 अंश सेल्सिअस तर अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 10 ते 11 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. विदर्भात 48 तास शीतलहरीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी उद्या थंडीच्या तीव्रतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपुरात हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ, 35,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर आणि ओबीसी समाजासाठी सर्वाधिक काम महायुती सरकारनं केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.